राईट, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर माधुरी तुमच्यासोबत ऑन मॉर्निंग नंबर वन. आज मॉर्निंग नंबर वन मध्ये माझ्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहे.
नमस्कार, नांदेडकर. मी आहे अशोक चव्हाण, पालकमंत्री नांदेड, जिल्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य. आणि मी माधुरींच्या बरोबर आपल्या सोबत संपर्कात संवादामध्ये रेड एफएम वर आपल्या सोबत उपलब्ध आहे. मी रेड एफएम बरोबर आपल्या या मोहिमेमध्ये सहभागी आहे. 21 दिन घरात राहा, स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घ्या आणि शासनाला आणि आपल्या सर्वांना एकमेकांना सहकार्य करा. 21 दिवस.
सर, आतापर्यंत नांदेडमध्ये एक पण रुग्ण आढळलेला नाहीये. इट्स अ व्हेरी गुड साइन दॅट प्रशासन अँड ऑल आर डुईंग देअर बेस्ट.
सुदैवाने अद्याप नांदेडमध्ये असं कुठलेही पेशंट किंवा सिम्पटम असणारा कोणीही व्यक्ती अद्याप सापडलेला नाही. निश्चितच समाधानाची गोष्ट आहे.
Yes.
परंतु सापडला नाही म्हणजे भविष्यात काही घडू शकत नाही असं काही म्हणता येणार नाही.
Yes.
त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रिकॉशन, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे, शासनाच्या सूचना तंतोतंत पाळणे, या सगळ्या ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत त्या
Yes.
निश्चितच काळजीपूर्वक सर्व जबाबदार नागरिकांनी सर्वांनी पाळल्या पाहिजे. नांदेड जिल्ह्यामध्ये आयसोलेशन मध्ये ठेवण्याची वेळच आली. पेशंट कोणी पॉझिटिव्ह आढळला
तर
आपल्याकडे गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत. आपण नांदेड जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने 2 ठिकाणी हॉस्पिटल्स आयडेंटिफाय केलेले आहेत.
ऍक्च्युली वेल सर, से हमारी और बातें होंगी लेकिन फिलहाल तो सुपरहिट गाने जो है वो आ रहे हैं आपके लिए. सो रेडियो का वॉल्यूम थोड़ा सा बड़ा करके रखना.